तमसा। सात्विक स्नेहाळ डोळे म्हटले तर भोळे, कोपऱ्यात जरासे काळजाच्या धुराचे, काजळ रापणीचे पाप पापणीचे, राजस जास्वंदी फुला फुलांचे खांद्याखाली मुद्दाम घडवलेले, उद्दाम काळकळे म्हटले तर दडवलेले, मुद्दल सांभाळणारे जळते जरीचे काठ, पाठीवर कंचलेली गाठ तामस, ते उरलेले सर्व खर्व निखर्व महापद्म, ज्याचा अर्ध अंत्य मध्य परार्ध।